भागवत पुराणाप्रमाणे देवी भागवतातही 7व्या कस्कंदाच्या 31 ते 40 अध्यायांपर्यंत एक गीता असून ती देवीने सांगितली असल्यामुळे तिला देवी गीता असे नाव आहे. याखेरीज खुद्द भगवद्गीतेचेच सार अग्निपुराणाच्या 3र्या खंडाच्या 380व्या अध्यायात आणि गरुड पुराणाच्या पूर्ण खंडाच्या 242व्या अध्यायात दिले आहे. तसेच योग वशिष्ठ हा ग्रंथ यद्यपि रामावतारात वशिष्ठांनी रामास सांगितला असे म्हटले आहे, तरी त्यातच अर्जुनोपाख्यान या नावाचे कृष्णावतारी भगवंतांनी अर्जुनास सांगितलेल्या भगवद्गीतेचे सार भगवद्गीतेतील अनेक श्लोक जसेच्या तसे घेऊन शेवटच्या म्हणजे निर्वाण प्रकरणात गोवलेले आहे. पुण्यास छापिलेल्या पद्मपुराणात शिवगीता मिळत नाही असे वर सांगितले आहे, परंतु शिवगीता न मिळाली तरी या प्रतीच्या उत्तरखंडातील अध्याय 172 ते 188 पर्यंत भगवद्गीता महात्म्य वर्णिले असून भगवद्गीतेतील प्रत्येक अध्यायाला या महात्म्याचा एक एक अध्याय दिला आहे व त्यात यासंबंधीच्या कथाही आलेल्या आहेत. याखेरीज वराह पुराणात एक गीता महात्म्य असून शैव आणि वायुपुराण यातही तिसरे एक गीता महात्म्य सांगितले आहे असे म्हणतात, पण कलकत्त्यास छापिलेल्या वायुपुराणात आम्हास ते मिळाले नाही. गीता ध्यान म्हणून एक 9 श्लोकी प्रकरण भगवद्गीतेच्या छापील प्रतीत आरंभी दिलेले असते. हे कोठून घेतलेले आहे ते कळत नाही, पण यांपैकी भीष्मद्रोणतटा जयद्रथताजला हा श्लोक थोड्या शब्दभेदाने अलीकडे प्रसिद्ध झालेल्या भासकवीच्या उरुभंग नावाच्या नाटकात आरंभीस दिला आहे, म्हणून हे ध्यानप्राय भास कवीच्या प्रचारात आले असावे असे दिसते. कारण भासासारख्या प्रसिद्ध कवीने हा श्लोक गीता ध्यानातून उचलला आहे असे मानण्यापेक्षा गीता ध्यान हेच निरनिराळ्या ठिकाणचे श्लोक घेऊन व काही नवीन रचून बनविलेले आहे असे म्हणणे अधिक संयुक्तिक होईल. भास कवी हा कालिदासापूर्वीचा असल्यामुळे त्याचा काल निदान पक्षी शके 300 अधिक अर्वाचीन होऊन शकत नाही. वरील हकीकतीवरून भगवद्गीतेचे कोणकोणते व किती अनुवाद उन्हापुऱ्या नकला तात्पर्य किंवा महात्म्य पुराणात आढळून येतात हे लक्षात येईल. अवधूत अष्टावक्र वगैरे काही गीता कोणत्या पुराणातील आहेत अथवा पुराणातील नसल्यास त्या स्वतंत्ररित्या किंवा व कोणी रचिल्या याचा पत्ता लागत नाही. तथापि या सर्व गीतांची रचना किंवा त्यातील विषयाची जुळणी पाहिली तर ते सर्व ग्रंथ भगवद्गीता प्रसिद्धीस येऊन ती लोकमान्य झाल्यानंतर रचिले गेले असावेत असे दिसून येते. किंबहुना भगवद्गीतेसारखी एखादी गीता आपल्या विशिष्ट पंथात अगर पुण्यात असल्याखेरीज त्याची पूर्तता होत नाही एवढ्याच समजुतीने या निरनिराळ्या गीता निर्माण झाल्या आहेत असे म्हटले तरी चालेल. भगवद्गीतेत ज्याप्रमाणे भगवंताने अर्जुनास विश्वरूप दाखवून ज्ञान सांगितले तसेच शिवगीता देवीगीता गणेशगीता यात वर्णन आहे, आणि शिवगीता ईश्वरगीता वगैरेमधून भगवद्गीतेचे बरेचसे श्लोक अक्षरशः आलेले आहेत. ज्ञानदृष्ट्या पाहिले तर भगवद्गीतेपेक्षा या गीतांतून काही विशेष नसून अध्यात्मज्ञान व कर्म यांची जोड घालण्याची भगवद्गीतेची जी अपूर्व शैली ती तर यांपैकी कोणत्याही गीतेत आढळून येत नाही. भगवद्गीतेत पातंजल योग किंवा हठयोग आणि कर्तत्याग रूप संन्यास यांचे यावे तसे वर्णन आले नाही असे कोणास तरी वाटून त्याने कृष्णार्जुनांच्या संवाद रूपाने भगवद्गीतेची पुरवणी म्हणून उत्तर गीता मागाहून रचलेली आहे, आणि अवधूत अष्टावक्र वगैरे काही गीता निव्वळ एकदेशीय किंवा संन्यास मार्गाचेच प्रतिपादन करणाऱ्या असून यमगीता पांडवगीता वगैरे दुसऱ्या काही गीता स्तोत्रासारख्या अगदी संक्षिप्त व भक्तीपर आहेत. शिवगीता गणेशगीता व सूर्यगीता यांचा प्रकार तसा नसून त्यातून ज्ञानकर्म समूहाचे संयुक्तिक समर्थन केले आहे हे खरे, तथापि त्यातील प्रतिपादन बहुतेक भगवद्गीतेवरूनच घेतलेले असल्यामुळे त्यात काही नवेपणा वाटत नाही. म्हणून अखेर भगवद्गीतेच्याच प्रगल्भ व व्यापक तेजापुढे मागाहून झालेल्या या पौराणिक शिळ्या गीतांचा टिकाव न लागता उलट भगवद्गीतेचीच महती या नकली गीतांनी अधिक व्यक्त स्थापित केली आहे, आणि गीता या शब्दाचाच भगवद्गीता असा अर्थ प्राधान्य करून रूढ झाला. अध्यात्म रामायण व योग वशिष्ठ हे ग्रंथ विस्तृत असले तरी ते मागाहूनच मागाहूनचे होत हे त्यांच्या रचनेवरून उघड होते. मद्रासेकडील गुरुज्ञान वशिष्ठ तत्वसारायण हा ग्रंथ कित्येकांच्या मते फार प्राचीन आहे, पण आम्हास तसे वाटत नाही, कारण त्यात 108 उपनिषदांचा उल्लेख असून ती सर्व प्राचीन आहेत असं मानता येत नाही. आणि सूर्यगीता पाहिली तर तिच्यात विशिष्ट द्वैती मताचा उल्लेख सापडतो व काही ठिकाणचा कोटीक्रमही भगवद्गीतेवरूनच घेतल्यासारखा दिसतो. म्हणून हा ग्रंथही पुष्कळ मागाहून किंबहुना श्री शंकराचार्यांचेही मागाहून झाला असावा असे म्हणणे प्राप्त होते. गीता पुष्कळ असल्या तरी भगवद्गीतेचे श्रेष्ठत्व याप्रमाणे निर्विवाद असल्यामुळे इतर गीतांकडे फारसे लक्ष न देता भगवद्गीतेचे परीक्षण करून त्यातील तात्पर्य आपल्या धर्मबंधू सांगणे यातच उत्तरकालीन वैदिक धर्मीय पंडित आणि कृतकृत्यता मानू लागले. ग्रंथाचे परीक्षण दोन प्रकारचे असते, एक अंतरक परीक्षण व दुसरे बहिरंग परीक्षण. समग्र ग्रंथ अवलोकन करून त्यातील मर्म, रहस्य, मतितार्थ किंवा प्रमेय काढणे अंतरपरीक्षण हे नाव असून ग्रंथ कोठे व कोणी केला, त्याची भाषा कशी आहे, काव्यदृष्ट्या त्यात माधुर्य किंवा प्रसाद हा गुण कितपत उठला आहे, ग्रंथातील शब्दरचना व्याकरण शुद्ध आहे किंवा त्यात काही जुने आर्षप्रयोग आहेत, अगर कोणकोणत्या मतांचा, स्थलांचा किंवा व्यक्तींचा त्यात उल्लेख केलेला आहे व त्यावरून ग्रंथाचा कालनिर्णय अथवा तत्कालीन समाजस्थिती समजण्यास काही साधन मिळते की नाही, ग्रंथातील विचार स्वतंत्र आहेत की दुसऱ्यापासून घेतलेले आहेत व दुसऱ्यापासून घेतलेले असल्यास कुठून कोणते इत्यादी केवळ बाह्य अंगाचे विवेचन करणे म्हणजे बहिरंग परीक्षण असे म्हणतात. गीतेवर ज्या प्राचीन पंडितांनी भाष्य व टीका केलेल्या आहेत त्यांनी या बाह्य गोष्टींकडे विशेष लक्ष पुरविले नाही, कारण भगवद्गीतेसारख्या अलौकिक ग्रंथाचे परीक्षण करीताना असल्या गोष्टींकडे लक्ष पुरविणे म्हणजे त्यांच्या मते एखादे उत्तम पुष्प नजरेस पडले असता त्याच्या सुवासाचे, रंगाचे व सौंदर्याचे कौतुक न करिता केवळ त्याच्या पाकळ्या मोजण्यात किंवा मधाने भरलेल्या पोळे हातात पडले असता त्यातील छिद्रांची चर्चा करण्यात वेळ दडवण्यासारखे होय. परंतु पाश्चिमात्यांच्या अनुकरणाने आधुनिक विद्वानांनी गीतेच्या बाह्य अंगाचीही आता बरीच चर्चा चालवली आहे. गीतेमध्ये आर्षप्रयोग किती आहेत ते पाहून एकाने असे ठरविले की हा ग्रंथ येशू ख्रिस्त जन्मण्यापूर्वी काही शतके तरी निर्माण झाला असावा, अर्थात गीतेतील भक्तीत मार्ग तदुत्तरकालीन प्रवृत्त झालेल्या ख्रिस्ती धर्मातून घेतला असावा ही शंकास निर्मूल होय. दुसऱ्याने गीतेच्या 16व्या अध्यायात ज्या नास्तिक मताचा उल्लेख केला ती प्राय बौद्ध धर्माची असावी असे कल्पून बुद्धानंतर गीता आली असावी असे म्हटले आहे. तिसरा असे म्हणतो की 13व्या अध्यायातील ब्रह्मसूत्र पदेश्चैव या श्लोकात ब्रह्मसूत्रांचा उल्लेख असल्यामुळे ब्रह्मसूत्रांनंतर गीता झाली असावी. उलट पक्षी ब्रह्मसूत्रांत काही ठिकाणी तरी गीतेचा आधार निःसंशय घेतलेला असल्यामुळे गीता तदुत्तरकालीन मानिता येत नाही असेही कित्येकांचे म्हणणे आहे. दुसरे कित्येक असे म्हणतात की भारतीय युद्धात रणभूमीवर 700 श्लोकी गीता अर्जुनास सांगण्यास अवकाश मिळणे शक्य नव्हते. लढाईच्या गाईत फार झाले तर 50 मुद्द्यांचे श्लोक किंवा त्यांचा अर्थ त्यावेळी श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितला असावा व त्याचाच विस्तार ही कथा संजयाने धृतराष्ट्रास, व्यासाने शुकास, वैश्यपायनाने जनमेजयास व पुढे सुताने शौनकास सांगताना अगर अखेरीस मूळ भारताचे ज्यांनी महाभारत बनविले त्यांनी केला असावा. गीता ग्रंथाच्या रचनेसंबंधाने मनाची एकदा अशी समजूत झाल्यावर गीतासागरात बुड्या मारून कोणी 7 तर कोणी 28 कोणी 36 तर कोणी 100 याप्रमाणे गीतेचे मूलभूत श्लोक हुडकून काढले आहेत. शेवटी कित्येकांची मजल येथपर्यंत आली आहे की गीतेतील ब्रह्मज्ञान रणभूमीवर अर्जुनास सांगण्याचेच काही प्रयोजन नसून वेदांतावरील हा ग्रंथ उत्तम ग्रंथ मागाहून कोणीतरी महाभारतात घुसडून दिला आहे. बहिरंग परीक्षणाचे हे प्रश्न सर्वथा निरर्थक असतात असे नाही. उदाहरणार्थ वर सांगितलेली फुलांच्या पाकळ्यांची किंवा मधाच्या पोळ्यांवरील छिद्रांची गोष्ट घ्या. वनस्पतींचे वर्गीकरण करताना त्यांच्या फुलांच्या पाकळ्यांचाही विचार अवश्य करावा लागतो. आधी मधाचे माप किंवा न होता सभोवारच्या वेष्टनाचे माप, त्यामुळे लघुतम म्हणजे पराकाष्ठांचे कमी होऊन मेनाची अत्यंत काटकसर होय. अशा आकाराची मध साठविण्याची छिद्रे पोळ्यात असतात व त्यावरून मधमाशांच्या अंगाचे उपजत चातुर्य व्यक्त होते असे आता गणिताने सिद्ध झाले आहे. म्हणून अशा प्रकारच्या उपयोगाकडे दृष्टी देऊन आम्हीही गीतेच्या बहिरंग परीक्षणांपैकी महत्त्वाच्या काही मुद्द्यांचा विचार व ग्रंथाच्या अखेर दिलेल्या परिशिष्टांत आहे. परंतु ग्रंथाचे रहस्य ज्यास समजून घ्यावयाचे आहे त्याने बहिरंग परीक्षकांची नादी लागण्यात काही हनशील नाही. वाग्देवीचे रहस्य जाणणारे आणि तिची वरपांगी सेवा करणारे या दोहोंतील भेद दाखविण्यासाठी मुरारी कवीने एक सरस दृष्टांत दिला आहे. तो म्हणतो, अब्धिर्लंघित एव वानर भटैः किं त्वस्य गंभीरताम्, आपातालानी मग्न पिवर अर्जुनाती मंथाचलः. समुद्राची अगाध खोली विचारायची असल्यास ती कोणास विचारावी. राम रावणाच्या युद्धाप्रसंगी मोठमोठे बहादर व चपल वानरवीर पटापट समुद्र ओलांडून लंकेत गेले खरे, पण या समुद्राची गंभीरता खोली त्या बिचाऱ्यांना कोठून माहीत असणार. समुद्र मंथनाचे वेळी मंथा म्हणजे रवी करून देवींनी ज्या पर्वतास समुद्राच्या तळाशी सोडिले त्या पाताळास जाऊन भेटलेल्या बड्या मंदार चलासच याबद्दल खरी माहिती असे शक्य आहे. मुरारी कवीच्या या न्यायाप्रमाणे गीतेचे रहस्य पाहण्यास गीतासागरांचे ज्या अनेक पंडितांनी आणि आर्यांनी मंथन केले आहे त्यांच्या ग्रंथाकडेच आपण आता वळले पाहिजे. या पंडितांपैकी महाभारतकार हे अग्रगण्य होत.